तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही.
आता मराठवाड्यातला लातूर मतदारसंघ पाहिल्यानंतर आपण नांदेडकडे वळूया. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला नांदेड लोकसभा मतदारसंघ 2019 भाजपच्या ताब्यात गेला. त्यात काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण भाजपवासी झाले, त्यामुळे आता मतदारसंघातील गणितं बदललेली आहेत. भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांच्यात इथं थेट लढत होणार आहे. कल महाराष्ट्रमध्ये पाहणार आहोत नांदेड लोकसभा मतदारसंघाचा आढावा.
कोण होणार नांदेडचा खासदार? भाजपला पुन्हा विजयाचा विश्वास. चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे गणित बदलणार. नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनाच मैदानात उतरवलंय. चिखलीकरांचे कट्टर विरोधक आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण हे आता भाजपमध्ये सामील झालेत, त्यामुळे चिखलीकर यांचं पारडं जड आहे. अशोक चव्हाण यांनी यावेळेला एक दिलाने काम करण्याचा निर्धार केलाय, तर प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी एकतर्फी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.
एका पक्षात मी एका पक्षात होता, संघर्ष होता, मी नाकारत नाही. आज मोदी साहेबांना मी हे क्रेडिट देईन की त्यांनी आम्हाला सर्व एकत्र आणलं आणि ही संधी मलाही दिली आणि त्यांनाही दिली. इवन जिल्ह्यामध्ये विशेष राहिला नाही,
हे झालं गेलं ते गंगला मिसळ. अशोक रोजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्येच नांदेडमध्ये सगळी कामं केली जातील. मी ज्या ज्या भागामध्ये जातो तिथं लोक मला सांगतात, आता चव्हाण साहेब भाजपमध्ये आले, तुम्हाला गुलाल लावायला हरकत नाही.
काँग्रेसने ज्येष्ठ नेते माजी आमदार वसंत चव्हाण यांना तिकीट देऊन मैदानात उतरवलंय. 2024 ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार आहे, मात्र जनता आपल्या पाठीशी उभी राहील असा विश्वास वसंत चव्हाण यांनी व्यक्त केलाय.
जी लोकसभेची निवडणूक धनाढ्य शक्तीविरुद्ध सर्वसामान्य जनतेच्या वतीनं लढवण्यात येणार आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता, आज दुसऱ्या बाजूकडे सर्व धनाढ्य शक्ती आहे. मी एक साधारणतः शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता आहे. मराठा असतील, मुस्लिम असतील, मातंग असतील, बौद्ध असतील, इतर समाज असतील, हे मला पाठीशी राहून या निवडणुकीमध्ये विजयी करतील अशी मला खात्री आहे.
तर नांदेड मतदारसंघात वंचित आणि MIM या पक्षांची भूमिका ही तितकीच महत्वाची आहे. या दोन्ही पक्षांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितच्या मतांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया. वंचितच्या प्राध्यापक यशपाल भिंगे यांनी तब्बल 166,196 मतं घेतली आणि त्याचवेळी अशोक चव्हाण यांचा 40,148 मतांनी पराभव झाला.
MIM आणि वंचित यांची भूमिका काय असेल, कारण मागच्या वेळेला 2019 अशोक चव्हाण यांचा पराभव चिखलीकरांनी केला होता, परंतु त्याला वंचित कारणीभूत ठरलं होतं आणि वंचितच्या उमेदवारांनी प्राध्यापक यशपाल भिंगे यांनी जवळपास 1.5 लाख मतं घेतली होती, त्यामुळे पराभव झाला हे सरळ सरळ दिसत होतं.
अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने भाजपचा विजय निश्चित मानला जातोय, कारण अशोक चव्हाण यांची जिल्ह्यात मोठी ताकद आहे. आता काँग्रेसचा मतदार अशोक चव्हाण यांच्या सोबत आहे की काँग्रेस सोबत हे ठरवणारी ही निवडणूक असणार आहे.
या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट्स ऍपवर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम TV आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम TV या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.